निद्रा में पक्षयो सर्वागंधों इत्यादि गुणा का विषय महत्व रखता था। गुना की चर्चा दक्षिणा का भारत अपना सुरक्षा मिला है। सत्व रज तम या तीन गुणा मध्य वर्धन करना आणि सर्व सृष्टी कशा रीतीने वर्तन करते आहे हे समजून घेणं हे या अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे। या अध्यायाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की सत्वगुणाचं लक्षण रजोगुणाचं लक्षण आणि तमोगुणाचं लक्षण भगवंतांनी या अध्यायामध्ये केलं। सत्वगुणाचे परिणाम रजोगुणाचे परिणाम आणि तमोगुणाचे परिणाम हे या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले। हे सर्व आश्चर्याकडे सांगितलं की गती मिळणं किंवा मोक्ष प्राप्ती हे जीवनाचं तिन्ही कर्तव्य आहे आणि जर गती मिळवायची असेल किंवा मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर सत्व रज आणि तम यांचा जो खेळ चाललेला आहे तो एकत्र संतुलित केला पाहिजे। दुसरं म्हणजे आपल्या जीवनात सत्व रज आणि तम हे असताना ते तो पर्यायपणे राहणार। आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणि काय करायला हवा आपण तमोगुणी आहोत अथवा रजोगुणी आहोत हे लक्षणांवरून समजलं आणि परिणामांवरून आपण कुठं जाणार हे समजलं। आपल्याला आपलं जीवन भगवद्गीतेप्रमाणे जगायचं आहे। जर भगवद्गीतेप्रमाणे आपल्याला आपलं जीवन जगायचं असेल तर रज आणि तमाप्रमाणे आपलं जीवन चाललंय कुठं हे तर आपल्याला लक्षणांवरून आणि परिणामांवरून कळावं ही पहिली गोष्ट आणि त्यात सुधारणा करता यावी ही दुसरी। तुला तुम्ही सत्वगुणाची लक्षणांची सांगितली त्याच्यामध्ये उद्भव गच्छन की सत्वस्था असं वर्णन केलं। अपवर्ग म्हणजे मोक्ष सत्वगुणामुळं धर्माने प्राप्त होऊ शकेल असं भगवंत म्हणाले। जरी सत्वगुण आठवत असला तरी सत्वगुण हा देखील बंधनकारक असला तरी भगवंत सत्वगुणाला एक प्रकारे पसंती देखील देतात। पण याचा असा अर्थ नाही की सत्वगुणामध्ये जीवन जगावं असं भगवंत सांगताय। केवळ सत्वगुणामध्येच राहावं असं भगवंत सांगताय असा मात्र त्याचा अर्थ नाही। रजतम जसे नको तसं सत्वाचा अभिमान किंवा अहंकार देखील नको असंच भगवंत सांगतात। आशा करता की सत्व रज आणि तम या तिन्ही गोष्टी शुद्ध स्वरूपवान जो आत्मा आहे त्या आत्म्याला बाहेरून आणलेल्या आहेत चिकटलेल्या आहेत। आत्म्याचं ते लक्षण नाही, आत्म्याचं ते अविच्छिन्न लक्षण नाही, हे लक्षण प्रकृतीचं आहे। तेराव्या अध्यायामध्ये पुरुष आणि प्रकृती किंवा अगदी सुरुवातीला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याची जी मीमांसा केली त्याच्यामध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला लागलेल्या या गोष्टी आहेत सत्व रज आणि तम किंवा प्रकृतीच्या ज्या गोष्टी आहेत सत्व रज आणि तम आणि जर आपण प्रकृतीच्या पेक्षा वेगळे पुरुष अर्थात परमात्मा किंवा क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्रज्ञ असे असून तर सत्वरज आणि तम या तिन्ही गोष्टी ज्या आज्ञाला म्हणजे स्वरूप जाणीवेला शिकत यासारख्या वाटतात त्या बाजूला सांगणे हे गरजेचं आहे. सत्व रज आणि तम याच्याही गुणाशी याच्याही अधिष्ठानभूत असं जे निखळ चैतन्य आहे त्या चैतन्याच्या पक्षी सत्वगुण देखील बंधनकारकच आहे. सत्वगुण जरी बंधनकारक असला तरी देखील गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी मात्र फार मोठ्या मदतदार आहे. त्याची मदत होते तो मदतनीस देखील आहे. जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिखल भरून राहिलेला आहे आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे तर मध्ये ठेवलेल्या एका दगडावर किंवा विटेच्या तुकड्यावर पाय ठेवून आपण पलीकडे उडी मारावी. तसंच सत्वगुण हा उडी मारण्याकरता मात्र अतिशय आवश्यक आहे, उत्तम आहे, मात्र तो सोडावाही लागतो आणि तो सोडल्यानंतर मनुष्याची स्थिती काय सत्वगुणाचा अंगीकारही करायचा आणि सत्वगुण सोडूनही द्यायचा अर्थात सत्वगुणाच्या बाहेर देखील जायचं. जो सत्वगुणाच्या मी बाहेर गेला सत्वगुणाचा अंगीकार करूनही त्याची लक्षणं काय असं जाता येणं शक्य आहे का याचा उहापोह या श्लोकांमध्ये केलेला आहे. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण याच्या पलीकडं गुणातीत होण्यासाठी म्हणून काही आवश्यक गोष्टी भगवंतांनी आधी सांगितल्या की ज्यामुळं अर्जुनाची ही आकांक्षा जागी झाली, इच्छा जागी झाली की गुणातीत हा असतो तरी कसा. सत्वगुण हा ऊर्ध्वगतीला मिळतो, रजोगुण हा मध्येच ठेवतो आणि तमोगुण हा निकृष्ट असून अधोगतीला मिळतो असं सांगितल्यानंतर भगवंतांनी प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणताही करता इथं नाही असं जो दृष्टत्वानी पाहतो असे शब्द विचारले. नान्यमुळे शाखा करतात यदा द्रष्टा अनुस्पर्श द्रष्टत्वानी जो पाहतो की जी काही कर्म होत आहेत ती सर्व कर्म ही प्रकृतीची होत आहे. प्रकृती खेरीज तिथं दुसरा कोणीही करता नाही, मी करता नाही तर प्रकृती करते आहे असं जो द्रष्टत्वानी पाहतो आणि द्रष्टत्वाने पाहिल्यामुळं त्याला सार्थ काय तर गुणेभ्यश्च परमवेदी गुणांच्या पलीकडे असणारं तत्व त्यामुळं तो जाणतो. द्रष्टत्वाने पाहिल्याशिवाय जाणलं जात नाही. वेगळं होऊन पाहिल्याशिवाय जाणलं जात नाही. कोणतीही गोष्ट जर जाण्याची असेल तर वेगळं होऊन जाणायला लागते. तसं विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे, ग्रँट घेतायत गव्हर्नमेंटकडून पण शाळा चालल्यात कशा हे शिक्षक नाही सांगू शकत कारण ते शिकवण्याचं काम करतात. ते त्या कामामध्ये व्यस्त आहेत, मग्न आहेत, व्यग्र आहेत, ते त्या कामाला लागलेले आहेत, झुकलेले आहेत. म्हणून आणि कोणीतरी तसा निरीक्षक यावा, इन्स्पेक्टर यावा आणि त्याही दृष्टिकोनी पाहावं की कसं चाललेलं आहे तर समजतं. जो त्या कृतीमध्ये बांधला गेलेला आहे तो ते करू शकत नाही, तो ते पाहू शकत नाही. आपण पाहतो की पूरग्रस्त भाग आहे, संपदग्रस्त भाग आहे, त्याचं नुकसान किती झालेलं आहे. तर मुख्यमंत्री अथवा संबंधित मंत्री पंतप्रधान त्या भागाचा दौरा करतात आणि ते वरून पाहतात, विमानातून पाहतात, एकदम मनामात दिसेल आणि ते दृष्टत्वानी असतात, ते वेगळेपणाने पाहत असतात, त्याच्यामधून जे सापडलेले नसतात ते जेव्हा वेगळेपणाने पाहतात तेव्हा त्यांना समजतात आम्ही काय झालेली आहे, परिस्थिती काय आहे, लोकांची काय प्रत झालेली आहे. तसं ध्यानाला बसणारा पुरुष आपली कर्मांची परिस्थिती काय आहे ते वेगळेपणाने पाहतो किंवा वेगळेपणाने पाहणं अपेक्षित आहे. आपल्या विचारांची परिस्थिती काय आहे हे वेगळेपणाने पाहणं अपेक्षित आहे. वेगळेपणाने पाहिलं तर समजेल. जर पाहणारा दृश्याशी कलाकार होईल तर ते ध्यान नसतं. ध्यानामध्ये दृश्यापासून द्रष्टा हा वेगळाच पाहिजे, तो साक्षी पाहिजे, तो अनित पाहिजे. तर त्याला समजेल की मनात येणारे विचार विकार हे आले आणि गेले आणि त्याचा द्रष्ट्याशी संबंध नाही, माझ्याशी संबंध नाही, हा प्रकृतीचा खेळ आहे. प्रकृती म्हणून हे घडत आहे. आणि हे पाहण्यामध्ये तो जसा निमग्न होईल आणि द्रष्टा आपल्या स्वतःला आपल्या कर्मांपासून वेगळं आहे, आपल्या स्वतःला आपल्या विचारांपासून वेगळं आहे, आपल्या स्वतःला आपल्या सगळ्या प्रेरणांपासून वेगळं आहे. कारण आपला हा शब्द जो आहे तो अनुभवाने वापरलेला आहे, देव मनोबुद्धी करतात, पण मी वेगळा आहे असं जाणल्यामुळं माझ्या मला चिकटलेल्या प्रकृतीच्या प्रेरणा काय आहेत, विचार काय आहेत हे त्याला समजायला सुरुवात होते. याला संदेशून समर्थांनी काय चलती ते कर्मना, काय चलती ते वासना, अंतरिते तरंग नाना, काय नाही असे शब्द वापरलेले आहेत. वेगळेपणाने जर पाहायला लागला तर आणि कळून लक्षात येतं की आपला आणि मनाचा संबंध नाही, आपला आणि विचारांचा संबंध नाही, आपला आणि प्रकृतीचा संबंध नाही. जरी एक प्रकृती आपल्याला लाभलेली असली तरी देखील त्या प्रकृतीला देखील जो गुरु पाहतो तो असं ओळखतो की प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणीही करता इथं नाही. आणि हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो स्वतःचं स्वरूप देखील समजतो, स्वतःचं स्वरूप ओळखतो प्रकृतीपेक्षा वेगळं असणार. चैतन्य मात्र, जाणीव मात्र, अस्तित्व मात्र शांत. हा जो श्लोक आहे या श्लोकात अर्जुनाच्या मनात प्रश्न उपस्थित केला याचा पुरुष कसा असेल, जो गुणांचा पलीकडे जातो असा पुरुष कसा असेल. या तिन्ही गुणांना
जेव्हा अर्जुनाच्या मनात प्रश्न
hermanos a la comida, Gunami Akamia Gunami Nara Ojaya Sama. Nada Gunami. Pero en la acción hace Asmina. De la Pachaco Casase. Todo el Gunama pronuncia todo el Casase. Gunami Kata Kuchida Sakya Mahi. Pero más. आचार प्रेरणा मानायला पाहिजे पण तो काहीतरी आचार करताना दिसत असेल मग त्याचा हा आचार असतो तरी कसा आणि आचार जर सत्य मानायचा झाला तर गुणातीतता ही पदवी त्याला लांबली तरी कशी आणि त्याचा भगवंत देत असलेलं उत्तर आपण पाहतो आहोत एकोणीसाव्या श्लोकामध्ये आणि विसाव्या श्लोकामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आणि भगवंतांनी असं सांगितलं की प्रकाश प्रवृत्ती मोह म्हणजे सत्व रजत आणि क्रम निर्माण होत असताना प्रकृतीमध्ये आणि नाहीसही होत असताना क्रमाने न द्वेषी संप्रवृत्ता आणि न निवृत्ता त्यांची आणि आहे म्हणून द्वेषी त्यांना तो चांगला म्हणत नाही त्यांना तो वाईटही म्हणत नाही ते जसे आहेत तसे आहेत हे तो समजून घेतो आणि ते प्रकृतीचे गुण आहेत हे तो समजतो माझे आहेत असं तो समजत नाही तो उदासीनासारखा असतो त्यामुळे पुनर्निर्माण झालेले देखील तो कचरत नाही पडत नाही विचलित होत नाही आसक्त होत नाही तो एवढंच म्हणतो की गुणावर्तन कैक्यव गुण आपलं आपलं काम करत आहे योग इष्टकी निर्णय तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असतो आणि तो निंदते म्हणजे चलन पावत नाही अशी दोन महत्वाची लक्षणं सांगितल्यानंतर अजून दोन श्लोक अतिशय महत्वाचे असे आहेत की जे आपण एकदम पाहायचे आहेत समदुःख सुख स्वस्ता समदोष साक्षमकांचना तुल्य क्रिया प्रियो विराह तुल्य निरात्म संस्कृती मानापमानयो तुल्य तुल्य मित्रादी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणाती तत्सते साधने सांगताना भगवंतांनी गुणातीत कसा होतो हे सांगण्यासाठी म्हणून अर्जुनाची उत्कटता जागृत केली तो द्रष्टा असतो असं सांगितलं तो जन्म मृत्यू जरा या लक्षणांपासून मुक्त होतो असं सांगितलं तो अमृतत्वाची प्राप्ती करतो असं सांगितलं पण इथं त्याचं स्वरूप लक्षण सांगायचं भगवंत असं म्हणतात की तो सुख आणि दुःख याबाबत समज मातीचं शिकूळ आणि सोनं समदोष अश्म कांचना मातीचं शिकूळ अश्म दगड आणि कांचन सुवर्ण याबाबत तो समज तुल्य क्रिया प्रियोगी राहा प्रिय आणि अप्रिय हे त्याला तुल्य असतात सम असतात हा तो धैर्यवान असतो तुल्य निंदात्म संस्कृती ही निंदा आणि स्मृती याबाबत तो समास मानापमानयो तुल्य तुल्य मित्रादी पक्षयो हो अनेक तत्व सांगितली सर्वाधर्म परित्यागी गुणाती तस्व उच्चते मुद्दा सांगितली द्वंद्व जी आहेत तर ती हवं आणि नको या भावामध्ये पाठवतात शीघ्र आणि उष्ण हवं आणि नको 德拉斯的沙斯考内因是优势的斯科尼克的啊西格就在很多晚上的人不是那么认可晚上的古里尼克是很密的托人的作品是要在那晚上的罗亚纳卡纳纳斯尔沙拉吉菲拉反正这是特别的一个然后他说完这个事他说这是本让的因此科还是不可他是安定冷暖不可思的是我的冷暖不可思的是我的冷暖不可思习个人不是一次乱来习个人不是一次乱来而已但我都忘了满足了第十六问이거아무나말할까또또서로말할까또해석이안돼수많은사람들이그런문제를안가져요시가니무시나하고아니나고야시가니사람들이안가져요두사람들이자아비수많은사람들이시가수로살아이런도울파수는되니마다스어샤스가운데시도시는수가두가다하아브라함이다하아니비아다우스티빈셔스로부터다스다마다스파시문제인드리한테바해자제가다라하나의스파시그래서미시도시가세한다아니안긴바르남수가니누크다이어다되다그래서때로의식시작하기에아그마파리나하그래서만약에우리들말에아들이었다아니기야때로는인제다만들었는데이제하와에있는로스하와에서시작이다로스는소름이야그런데아까하와에서왔다고래소란이나고아서왔다고싶다고래소란그래서우떤가나있는애들이벗어그래야되는거야자기의몸이절대는흔들벗어아니그럴때몸이다안벗어하와해대인서는하와해였으면보다부끄러기를위한제외벗어난또나쁜인가였을것같아하고일단전혀이맛보기에대해서는다른म्हणून शीघ्र आहे ते हवं आहे ते कार्यम हवं आहे असं सर्वांवर नाही आणि जे नको आहे ते कार्यम नको आहे असं सर्वांवर नाही तुम्ही बाहेर गेला बाहेर नाही आणि आपल्या प्रक्रियेला म्हणाला की मला भूक नाही बाहेर काहीतरी तुमचं खाणं झालं मित्र भेटला खाणं झालं मला जेवढं नको आहे जे नको आहे ते साधारणतः हवं आहे असं म्हणाल चार तासांनी सहा तासांनी मला हवं आहे या उमेदवार तुम्ही येणार नको आहे याचा असं आत्ता नको आहे आणि हवं आहे याचा अर्थ आत्ता हवा आहे एवढाच आहे कारण नित्यता नाही नको म्हणजे कायमचं नको नाही आणि हवं म्हणजे कायमचं हवं असं नाही असं असल्यामुळं हे सुख आणि दुःख हवं आणि नको निर्माण होणं आणि काहीच होणं या सगळ्या गोष्टीतून सहनच असं भगवंतांनी अगदी सुरुवातीला सांगितलं तुम्ही परमात्मा भाव सहन करायला पाहिजे असं भगवंत म्हणतात शीतोष किंवा रागद्वेष प्रेम आणि द्वेष किंवा प्रिय आणि अप्रिय हे या दोनवाला प्राथमिक द्वंद्व असं केलं आहे. सुरुवातीला एक स्वर्ग असतो, क्रिया प्रिय हवन हवो शीतोष्ण, आणि मग याचा परिणाम मात्र शेवटी एका मानसिक द्वंद्वामध्ये म्हणजे सुख दुःखामध्ये होतो. ते आणखी परिणाम स्वरूप असं म्हणत आहे. प्रत्येक द्वंद्व याच्या सुरुवातीला शीतोष्ण किंवा प्रिय अप्रिय आणि शेवट सुख दुःख हे तर ठरलेलं आहे. त्याच्या मधल्या काळात जे अनेक द्वंद्व आहेत त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. जसं सोन आणि माती एक प्रकार आहे, आर्थिक द्वंद्व आहे. तसंच नंदा आणि स्तुती हे भाषेत वाङ्मयिक द्वंद्व आहे. तसंच मानाप्रमाण हे सामाजिक द्वंद्व आहे. आपल्याला अपमान नको असतो आणि समाजाचे मान हवं असतो. तसं शत्रू आणि मित्र हे एक प्रकारच्या परिभाषेमध्ये राजकीय द्वंद्व म्हणता येत. सम दुःख सुख समदोषाश्रमरंजना तुल्य प्रिया तुल्यो तुल्य मित्रात्मा संस्कृती मानापमान्य हो तुल्या तुल्या मित्रा हरिपक्ष हो मित्र आणि आई शत्रू या सर्वांमध्ये वर्तन करत असताना द्वंद्वामध्ये वर्तन करत असताना एका विशिष्ट धोरणाने गुणातीत वर्तन करत. ते धोरण इथं तीन प्रकारचं सांगितलेलं आहे. पहिलं ते संस्थान, तो स्वतःच्या ठिकाणी स्थित असतो, स्वरूप स्थित असतो. दुसरं तिला तो धैर्य दाखवून असतो असं वर्णन केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे सर्वानंद परित्यागी गुणातीत असतो. हे तीन शब्द फार महत्वाचे आहे गुणातीत समजण्यासाठी. स्वस्था हा शब्द फार महत्वाचा. हे जे स्वस्थ कोण आहे, स्वस्मिन स्थित स्वस्था स्वतःमध्येच राहणं, स्वतःमध्ये राहणं याच्यामध्ये स्वतःमध्ये रमून राहणं असा अर्थ आहे. स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये देखील तो आलेला आहे. प्रज हा की यथा कामा सर्वान पात्र मनोगता आत्मने एव आत्मनाला दृष्टा स्वतःच्या आत्म्यामध्ये स्वतः संतुष्ट होऊन राहतो. स्वस्थ म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट राहतो, तर जो गुणाती या वर्णनाच्या विपरीत आहे गुणांमध्ये वर्तन करणारा तो रजोगुणामध्ये संतुष्ट राहतो अथवा तमोगुणामध्ये संतुष्ट राहतो अथवा सर्वगुणामध्ये संतुष्ट राहतो. स्वस्थ आपल्या शब्दाचं महत्व आपल्याला समजेल. जो सत्वगुणामध्ये संतुष्ट राहतो तो म्हणतो आम्ही म्हणजे काय साखर लोणी आम्ही ते तसलं काही खात नाही. कोणीतरी म्हणाल की या आमच्या बरोबर पार्टीला, तर आमचे मित्र म्हणाले ते शक्य नाही. ते खूप अभिमानाने सांगणार तो सर्व आणि मग स्वतःच स्वतः सद्गणित होणार आपल्या वर्तनावर त्याचा अभिमान बाळगणार. या चित्राच्या तुलनेने स्वस्था हे चित्र पाहिजे तो दृष्ट आहे. तो दृष्टत्वाने पाहत असल्यामुळं तो असं म्हणतो की मी सत्वगुण आहे तो देखील माझ्या प्रकृतीचा ते इथे आहे. माझं सत्वगुणी असणं हे देखील तो दृष्टत्वाने पाहतो आहे, दृष्टा होऊन पाहतो आहे. त्यामुळे तो जन्म मृत्यू जरा दुःख याच्यापेक्षा वेगळा झालेला आहे. विमुक्त अमृतामृत तो अमृतत्वाला प्राप्त झालेला आहे. तो स्वस्थ आणि गरजूपणामध्ये बदल करतो तो आपल्या घरी मित्राला म्हणतो की आता बदल काही हा काही नाही बदलू शकत पण म्हणतो बदल काय काय तुला काही वाटत की याच जागी मी तर आकार ठरवलं देखील चार शिवाय जायचा आम्ही वेळ आली तर काय लाल गाडी म्हणून देखील जाऊन आहे लाल गाडी म्हणजे काय समजलं काय लाल गाडीतून जाणारे पेक्ष वेगळा समजायला लागला सध्या जो म्हणून दृष्टीवादी नाही पाहतेस असं कथा मुलाचं लग्न ऐकायचं त्याला चांगले कपडे शिवा असं मित्राला सांगतो या रजोगुणामध्ये रुग्ण फुलांनी वर्णन केले ना की तो कॉम्प्युटर बांधलेला काढलेला मनुष्य बोलावतो सांगतो की काय बेडकम सोफा धुवून बेडकम नाही त्यावर मी कशा सोयी सुविधा सगळीकडे करून ठेवलेल्या आहेत मग हा अभिमान मी सांगणार हे रजोगुणामध्ये सुख देणारा आहे सुख देणार नाही असं कोण म्हणतं काय म्हणजे राहू आणि वागावं पण आपण दुसऱ्यांवर टीका का पण त्याच्यात रजोगुणी माणसाला जरा बरंही वाटतं स्वतःच्या परिस्थितीबद्दल अपमान वाटतो आणि या चित्राच्या तुलनेने स्वस्थ हा मनुष्य पहा जनता की कर्म जाता मोक्ष दुख पावते रजोगुणी म्हणजे जरूर राज्य हातात आलेला पण जनक राज्य शकत चालवत होते रामचंद्र राज्य चालवत होते एवढी श्रीमती असेल किती वाढवून पैसा येतो भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातली जी भेट आहे ती गुणातीताची आणि भक्ताची भेट आहे गुणातीत कसा तर शेतीचा उपयोग काय आणि तो गरीब असला म्हणून काय स्वस्था या शब्दावरून आपल्याला अंदाज येतो तमोगुणाचं तर वर्णनच नव्हतं तमोगुणामध्ये राहणारा जो आहे तो दृष्टत्वानी आपल्या कृतींकडे पाहणार त्याच्यामध्ये महत अंतर आहे म्हणून स्वस्थ हा जो शब्द आहे हा शब्द गुणातीताची जीवननिष्ठा सांगणारा हा शब्द आहे दुसरा महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे हिरा तो हिरा हा या शब्दामध्ये धैर्यवान हा तर अर्थ आहे पण बुद्धीमुळं धैर्य प्राप्त झालेला तो हिरा आहे ही हा शब्द आहे जो बुद्धी दर्शक आहे आणि ही या शब्दाला ऋण हा धातू जोडल्यावर त्या ठिकाणी रमणारा बुद्धीमध्ये रमणारा तो हिरा हा आहे धैर्यवान हा तर एक त्याच्यातून निघालेला नवीन अर्थ आहे अपवंश देखील म्हणून पण दोन्ही अर्थ आहे आपण समज माणसं कसा धैर्यवान नाही तर बुद्धीने निर्णय दिल्यामुळं बुद्धीने दिलेल्या निर्णयात रमलेला म्हणून तुम्हाला धैर्याचं कर्तव्य दर्शन होते. जसं मोतीलाल नेहरू ते चिरंजीव खाली वापरायला लागले. आज कर्णाचे मोतीलाल नेहरू म्हणजे काय होते आणि जवाहरलाल नेहरूंची संपत्ती काय होती वंश परंपरेने आले. पण बुद्धीने महात्माजींचे विचार समजल्यामुळं पटल्यामुळं किंवा बुद्धीने ते मान्य केल्यामुळं त्या विचारात रमल्यामुळं खाली वापरणार आहे. खाली वापरण्यास धैर्याचं इतर लोक नाही त्यांना ती आनंदाची गोष्ट असते कारण बुद्धी त्या ठिकाणी रमलेली आहे म्हणून त्यांना ती आनंदाची गोष्ट आहे. विचारांच्या दृष्टीने झालेली आहे. भगवंता सिंह 1897 फाशी होती तेव्हा दुसरा अध्याय वाचताना दाखवले इंद्रिय देवा नारायणी भूतकाळा होत्या मृत्यूकडं थोडाने जायचा आहे आणि या लक्षणांमध्ये रमलेले दाखवलेले होते. याला आपण धैर्यवान म्हणतो ते या बुद्धीच्या सुखामध्ये रमलेले होते. बुद्धीने त्यांना जे दाखवलेलं होतं त्याच्यात ते रमलेले होते त्याला धैर्यवान म्हणतात. त्याच्या विरुद्ध तुम्हाला पेपरमध्ये वाचलेलं आठवत असेल की संगीत आपण शिकतो एकेकाळचे सर्वे सर्वा पाकिस्तानचे जेव्हा त्यांना लष्करशहांनी त्यांचं सत्तातून निघून काढली पण त्यांच्यावर कोर्टमार्शल केलं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली तेव्हा असं म्हणतात की वेळ झालेली पत्नी पाहते ती ब्रह्मकाशी देणार होते आणि तो अतिशय अस्वस्थ होते झोपू शकत नव्हतं कोणी तेव्हा अशी त्यावर मुक्त झोपलेले नव्हते. एकेकाळी त्यांचं सहीही इकडचं तिकडं सगळं होईल अशी होती. तुरुंगात आपल्या खोलीमध्ये व्यवसाया बदलत होते आणि एक वाजता त्यांना नेला आले तेव्हा ते म्हणाले एक वाजता कसं काय तीन झालेलं आहे त्यांना दोन तास लवकर भाषण देईल तीनला नेणार होते तयार व्हायला सांगून साडेतीनला भाषण देणार होते तर दुसऱ्यांना एक वाजताच नेला आले असं ठरवलं की लवकर लवकर सुरू टाकायचं तर म्हणाले तुरुंगाधिकाऱ्यांना बोलवा वॉरंटवर वेळ अमुक अमुक आहे दोन तास सुद्धा लढण्याची इच्छा होती आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दुरुंगाधिकारी वगैरे काय नाही तुम्ही आमच्याबरोबर येणे लागले त्याला ते थकापट केली त्यांनी थकापट केली तर पृष्ठांची आणि सुरक्षा रक्षकांची थकापट झाली तर त्यांनी सुरक्षा रक्षकांना पकडून ठेवलं तेव्हा त्यांनी पकडलेला सुरक्षा रक्षक आणि भुट्टो या दोघांना झपाटत ओढत देण्यात खेळायला लागला. जेव्हा दारातून बाहेर काढून तेव्हा प्रजांना पकडायला लागलं धीरा हा म्हणजे धैर्यवान दुर्भिमान धीरा म्हणजे बुद्धीची जी तत्व आहे बुद्धीने स्वीकारलेली त्याच्यामध्ये रमणारा म्हणून धैर्यवान 他比他还是多他三代，就死人的多。比他那些土地的人可能死人可能比地下可能बुद्धि समझ लिया बोलो बुद्धि भी समझ गई या विषय के ठिकाने रमना था द्वंद्व निर्माण और आस्थाना देखी कि द्वंद्व सहन करना शुभ सहन करना ये दुख सहन करना लोकमान्य सुखाने दुख नहीं
Thank you. 肯定是这个什么事情，是为何说你的两个人什么还是啥东西啊，你的思路还是什么东西在游戏里面上面的整个里面你变化的这还是有手段的看一下